लग्नाला कसलंही वयाचं बंधन नसतं हेच सिद्ध करणारी एक सिरियल सध्या खूप जास्त ट्रेंडिंग आहे. अभिजीत आणि आसावरीचं लग्न महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या भारतात गाजतंय. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तुमच्या सोबत आहे MH 93.5 मध्ये. आजचा विषय अगदी गमतीशीर आहे जो सध्या खूप जास्त महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या भारतात ट्रेंड करतोय, ते म्हणजे आसावरी आणि अभिजीतचं लग्न. आणि ज्यांनी आसावरीचा रोल प्ले केलाय ना त्याच म्हणजे आपल्या खूप जास्त प्रिय. आपल्याकडे आहेत निवेदिता जोशी सराफ मॅम.
हॅलो,
हाय, कशा आहात तुम्ही?
मस्त. आम्ही उदयपूरला पोहोचलोय आणि त्याच्यामुळे छान गारवा आहे सगळीकडे. पटकन मेकअपला बसायचं आणि शूटिंगला जायचंय.
येस, तुम्हाला म्हणजे इतक्या महाराष्ट्रात ना इतकं प्रेम मिळतंय, सो कसं वाटतंय बघून?
फार ग्रेट वाटतंय ग, कारण अशा प्रकारची एक वेगळ्या वाटेवरची सिरियल पहिल्यांदा जी मराठीने धाडसानी लोकांपुढे आणली ह्या विषयाला आतापर्यंत नाटकामध्ये किंवा सिनेमामध्ये स्पर्श झाला. पण डेली सोप करणं त्या विषयावरती, एक अशी दैनंदिन मालिका करणं, ते पण मराठी चॅनलवरती, आणखीन ते पण 8:30 प्राईम स्लॉटला, तर खरंच त्याला धाडस लागतं. आणि त्यासाठी खरंच झी मराठीचे खूप खूप आभार आणि स्पेशली निलेश मयेकरांचे खूप आभार, कारण त्यांच्या डोक्यात आलेली ही कल्पना आहे. आणि खरंच मला असं वाटतं या माझ्या आयुष्यात या स्टेजला या एजला मला अशा प्रकारचा रोल करायला मिळणं म्हणजे भाग्याची गोष्ट आहे. लोकांनी प्रेम दिलं आसावरीला, म्हणून मी लोकांची खूप 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 आभारी.
मॅमशी अजून आपण बोलणारच आहोत, पण त्याचबरोबर तुमचंही मत तितकंच जास्त महत्वाचं आहे की लग्नाला वयाचं बंधन असतं का किंवा मग ते नसतं, तुमचं मत काय सांगा. पटकन डायल करा 9607007935 माझा नंबर आहे, पटकन डायल करायचा आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बज जाते रहो.